नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात आयज 18वी ब्रिक्स शिखर परिशद सुरू जाता. ह्या 2 दिसांच्या परिशदेत व्यापार, गुंतवणूक आणि पुरवण साखळी अशा मुखेल प्रश्नांचेर भासाभास जावपाची शक्यता आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज चीनाचे राष्ट्रपती शी जिनपिंग हांचे सयत ब्रिक्स फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय संवाद साधतले. सरकारान प्रधानमंत्री आवास येवजण शहरी 2.0 खाला 18 लाख परस चड घरांक मान्यताय दिल्या. उत्तर प्रदेशातल्या 25 जिल्ह्यांनी हुंवाराची परिस्थिती इबाडल्या. राज्य सरकारान आधार आणि बचाव कार्य नेटान सुरू केला. आणि हॉकीत चीनात सुरू आशिल्ल्या ज्युनियर आशिया कप उपांत्य फेरयेत आयज भारतीय बायलांचो पंगड दक्षिण कोरिये आड खेळटलो. आता पुराय खबरो. नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात आयज 18वी ब्रिक्स शिखर परिशद सुरू जाता. 2 दिसांच्या ह्या भव्य कार्यावळीत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सावदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात UAE ह्या सारख्या 11 मुखेल उदरगतशील आणि विकसित अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व एकठांय येतले. ह्या उंचा पावडावेल्या शिखर परिषदेत ब्रिक्स वांगडी राष्ट्रांच्या फुडाऱ्यांनी जागतिक शासन, बहुपक्षीयताय, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, भलायकी जतनाय आणि पुरवण साखळी अशा मुखेल प्रश्नांचेर भासाभास करपाची आस्त आसा. भारताच्या 2026 वर्षाच्या ब्रिक्स अध्यक्षपदाखाला ही शिखर परिषद घडून हाडल्या, जी लवचिकपण, नवनिर्माण, सहकार आणि टिकाऊपणाची बांदावळ या विषयाचेर केंद्रीत आसा. ह्या महत्वाच्या शिखर सभेत संसारातले जायते नामनेचे फुडारी वाटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय चर्चा करतले.
Today's summit, which will be held at Bharat Mandapam, will bring together 11 major emerging and developing economies, including Brazil, China, Egypt, Ethiopia, Indonesia, India, Iran, Russia, Saudi Arabia, South Africa, and the UAE. The theme of India Chairship 2026 is Building for Resilience, Innovation, Cooperation, and Sustainability. World leaders, including Russian President Vladimir Putin, Chinese President Xi Jinping, President of South Africa Cyril Ramaphosa, Iranian President Masoud Pezeshkian, and Crown Prince of Abu Dhabi Sheikh Khalid bin Mohammed bin Zayed Al Nahyan, among others, will participate in the summit. Prime Minister of Ethiopia Abiy Ahmed Ali will also participate. Brazil will be represented by Foreign Affairs Minister Mauro Vieira. Minister of Foreign Affairs of Saudi Arabia Prince Faisal bin Farhan Al Saud will also participate in the summit. The summit will get underway with a closed session for BRICS member countries on inclusive global governance and strengthening multilateralism. With Suparna Saikia, this is Ankit Kumar for Akashvani News, Delhi.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीत रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरस हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतली. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे कडेन जाल्ले बसकेत दोनूय फुडाऱ्यांनी राजकारण, व्यापार आणि अर्थव्यवस्था, संरक्षण, उर्जा आणि लोकांमधी संबंध अशा विंगड विंगड वाठारांनी भारत रशिया सहकार्यातल्या प्रगतीचो नियाळ घेतलो. इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन हांचे कडेन जाल्ले बसकेत प्रधानमंत्री मोदी हांणी द्विपक्षीय संबंध आणि अस्तंत आशियातल्या हालीच्या घडणुकांविषयी भासाभास केली. सगळे प्रश्न संवाद सोडवपाक जाय अशी भारताची भूमिका प्रधानमंत्री मोदी हांणी परतून सांगली. खोल सहकार्य आणि घटमूट भागीदारीवरवी शाश्वततायेक चालना दिवपाच्या गरजेबरोबरच देशाच्या अर्थिक रणनितीक लवचिकताय केंद्रबिंदू थारल्या अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. ब्रिक्स फुडाऱ्यांचे शिखर परिषदेच्या पहिल्या नवी दिल्लीत जाल्ल्या ब्रिक्स वेवसाय मंचात डॉ जयशंकर उलयताले. ब्रिक्स खातीर हे वर्ष एक म्हत्वाचो वाटशिरो आसा, कारण हो गट संस्थात्मक सहकार्याची 20 वर्सां पुराय करता अशें तांणी म्हळें.
Here is a milestone. It's a milestone because we mark 20 years of institutionalized BRICS cooperation. In this period, BRICS has evolved substantially in its membership, agenda, and mechanisms of cooperation. India's chairship has sought to carry this evolution forward through the theme of building for resilience, innovation, cooperation, and sustainability.
ह्या मंचाच्या 51 सत्रात उलयताना वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी ब्रिक्स राष्ट्रांक आपल्या अर्थिक शक्तीचे रुपांतर आपल्या लोकांखातीर रोजगार, संपत्ती आणि समृद्धीत करपा खातीर एकठांय काम करपाचे आवाहन केले.
टुडे रिप्रेझेंट्स ऑलमोस्ट 1/4 ऑफ ग्लोबल ट्रेड अँड इंडिया इज अन इम्पॉर्टंट पिलर ऑफ द इंट्रा ब्रिक्स ट्रेड. इंजिनिअरिंग गुड्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अकाउंट फॉर द लार्जेस्ट सेगमेंट of India's manufactured exports. India is also known as the pharmacy of the world. We see BRICS as an important market for these and other products that India seeks to take to the world as a trusted partner.
ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेचे गव्हर्नर हांणी टॅरिफ आणि बिगर टॅरिफ अडथळ्यांसयत एकतर्फी व्यापार आणि अर्थिक उपाय लागू करपाविशी गंभीर हुस्को उक्तायला. ह्या उपायांक लागून व्यापाराचेर परिणाम जाता आणि ते संसारीक व्यापार संघटनेच्या डब्ल्यूटीओ नियमांकडेन विसंगत असतात असे ताणे सांगले. ब्रिक्स देशांचे डब्ल्यूटीओ केंद्रस्थानी दवरून उक्त्या पारदर्शक आणि नियमांचेर आधारित बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेक परत एक फावट आपलो तेको उक्तायलो. काल मुंबईत भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाला झाल्या ब्रिक्स अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांची निमणी बसका सोपल्या उपरांत जारी केल्या संयुक्त निवेदनात ह्या गटाचे वांगडी देशांनी ही माहिती दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. सरकारान प्रधानमंत्री आवास येवजण शहरी PMAYU 2.0 खाला 18,77,000 घरांक मान्यताय दिल्या. ह्या निर्णयाक लागून येवजणेची अंमलबजावणेक गती मेळटली आणि शारी वाठारांनी सगळ्यांक घर हो उद्देश साध्य करपाचे दिकेन उदरगत मुखार वतली. ब्रेस्तारा नवी दिल्लीत जातले केंद्रीय मंजुरी आणि निरीक्षण समितीचे 10वे बसकेत हो निर्णय घेतला. घर आणि शारी व्यवहार मंत्रालयाखाला शार उदरगत विभागाचे सचिव सत्येंद्र सिंग हांणी हे बसकेचे अध्यक्षपद सांभाळे. प्रधानमंत्री किसान मानधन येवजणेची आयज 7 वर्सां पुराय जाल्यात. ल्हान शेतकारांक सामाजीक सुरक्षा दिवपाच्या हेतान 2019 आयच्या दिसा ही येवजण सुरू केल्ली. हे येवजणेखाला पात्र आशिल्ल्या ल्हान आणि सीमांत शेतकारांक पिरायेच्या 60 वर्सांसावन उण्यात उणी म्हयन्याळी 3,000 रुपया पेन्शनाची खात्री दिता. भारतीय हवामान खात्यान आयज दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशा खातीर ऑरेंज अलर्ट जारी करून व्हड पावस आणि वादळी वारे व्हावपाची शिटकावणी दिल्या. हवामान खात्यान दिल्ले माहिती प्रमाण आयज गुजरात, उत्तराखंड, कोकण, गोय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड हांगाय व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फाल्यां मेरेन तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, विदर्भ, बिहार, राजस्थान आणि अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर वीज पडपा वांगडाच गडगड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती उत्तर प्रदेशातली हुंवारातली परिस्थिती इबाडत आशिल्ल्यान राज्य सरकारान बाधित कुटुंबाक मजत करपा खातीर आधार आणि बचाव कार्य वाढयला. सध्या मोठो पावस आणि धरणातल्यान उदक सोडिल्ल्यान उण्यात उणे 25 जिल्ह्यांचेर हुंवाराचो परिणाम झाला. राज्य मजत आयुक्त कार्यालयाच्या म्हणण्याप्रमाण फकत ब्रेस्तारा सुमार 8,000 लोकांक सुरक्षित सुवातेर व्हेल्यात. तशेंच बाधित लोकांक सुरक्षित सुवातेर आलाशिरो दिला. सुमार 3,000 व्यक्ती रिलीफ कॅम्पांनी रावल्यात. हॉकीत सध्या चीनातल्या मोकी शहरात सुरू आशिल्ल्या ज्युनियर आशिया कपच्या पहिल्या उपांत्य फेरयेत भारतीय बायलांचो पंगड दक्षिण कोरिये आड झुजतलो. ही मॅच सकाळी 9:45 सुरू जातली. उपांत्यपूर्व फेरयेत पाकिस्तानाचेर 19-0 अशी मात करून भारतान उपांत्य फेरयेत पावल घाले. 3 जैतां आणि 1 खेळात बरोबरी करून भारतान 10 गुण मिळून एलिट पूल अ सर्तीत पहिले स्थान मिळयला. दुसरे उपांत्य फेरयेत यजमान चीन जपाना आड खेळटलो. ही मॅच दनपारा 12 वरांचेर सुरू जातली. चीन आणि जपान हांणी उपांत्यपूर्व फेरयेत कझाकस्तानाक 4-0 आणि बांगलादेशाक 2-0 असे हारून उपांत्य फेरयेत सुवात मिळयली. बायला क्रिकेटात फाल्यां दुबईत जावपी T20 आशिया कप सर्तीत भारत श्रीलंके आड खेळटलो. काल राती श्रीलंकेन पाकिस्तानाक 4 विकेटींनी हारोवन फायनलीत पावल घाला. 131 धावडांच्या लक्ष्याचो फाटलाव करतना श्रीलंकेन 18.4 ओव्हरींनी 6 विकेटी वगडावन 134 धावड्यो काढल्यो. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात आयज 18वी ब्रिक्स शिखर परिषद सुरू जाता. ह्या 2 दिसांच्या परिषदेत व्यापार, गुंतवणूक आणि पुरवण साखळी अशा मुखेल प्रश्नांचेर भासाभास जावपाची आस्त आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज चीनाचे राष्ट्रपती शी जिनपिंग हांचे सयत ब्रिक्स फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय संवाद साधतले. सरकारान प्रधानमंत्री आवास येवजण शहरी 2.0 खाला 18,00,000 परस चड घरांक मान्यताय दिल्या. उत्तर प्रदेशातल्या 25 जिल्ह्यांनी हुंवाराची परिस्थिती इबाडल्या. राज्य सरकारान आधार आणि बचाव कार्य नेटान सुरू केला. आणि हॉकीत चीनात सुरू आशिल्ल्या ज्युनियर आशिया कप उपांत्य फेरयेत आयज भारतीय बायलांचो पंगड दक्षिण कोरिये आड झुजतलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.